प्रकरण 50 ईश्वराची गोडी हेच वैराग्य. प्रत्येकाला कुठली तरी गोडी असणारच. लहानापासून मोठ्यांपर्यंत कसली तरी आवड ही असतेच. कुणाला पदार्थ चविष्टपणे तयार करण्याची, तर कुणाला चविष्ट पदार्थ खाण्याची, कुणाला संगीताची, कुणाला नृत्याची, कुणाला चित्रकलेची, तर कुणाला बागकाम करण्याची. लेखन वा काव्य करणे हाही तशातलाच प्रकार. साध्या चालण्या फिरण्यात वा पळण्यात काही लोक खूप रंगून जातात. कित्येक लोक पत्ते किंवा बुद्धिबळ ह्यात तासन तास अगदी देहभान विसरतात. हे सर्व ती व्यक्ती गोडीनेच करत असते ना. या गोडीचे एक वैशिष्ट्य असं आहे की सहसा एका व्यक्तीला एखाद दुसऱ्या गोष्टीचीच गोडी असते, इतर विषयांची गोडी नसते. अनेक विषयांची गोडी सहसा असत नाही, म्हणजे अनेक विषयांचा आस्वाद मनुष्य रसिकतेनी घेतही असेल, परंतु उत्कट आवड सगळ्याचीच असत नाही. समजा पर्याय ठेवला की उत्तम आवडीचा पदार्थ खायचा किंवा उत्तम स्वर्गीय संगीत ऐकायचं, दोन्हीमधून जो जे घेईल त्याची उत्कट आवड. जी ज्याची उत्कट आवड ते सोडून त्याला इतर तुलनेने कमी दर्जाचं वाटत असतं. ते असलं तरी चालेल, परंतु असलंच पाहिजे असं त्याला वाटत नाही. इतर गोष्टींशी त्याचा विरोध असत नाही, मात्र उत्कट आवडीच्या वस्तूशिवाय त्याचं भागत नाही. उत्कट आवड म्हणजेच गोडी ही आतून असते. ती कशी आणि का ते सांगता येत नाही. कित्येकदा तर ती समाजदृष्ट्या चांगलीही असत नाही आणि ते त्याला पटते देखील, पण आतली गोडी काही केल्या सुटत नाही. दारूची तर झिंग असते म्हणून तिची गोडी, परंतु पैशाच्या बाबतीत काय. कंजूस माणसाला विनियोगाकरता धन नको असते, त्याला धनसंग्रह हीच स्वयमेव गोडी असते. प्रसंगी तो उपाशीही राहील, परंतु धनसंग्रहाचे बाबतीत त्याचं मन उदास होत नाही. तसंच प्रियकर प्रेयसीचे, ते परस्परांवर इतके अनुरक्त असतात की एकमेव परस्परातच त्यांच्या सर्व भावांची गोडी उत्कटतेने भरलेली असते. त्याशिवाय अन्य त्यांना उदासवाणं असतं. तीच गोष्ट म्हातारपणी झालेल्या एकुलत्या एक मुलाविषयी असते. म्हाताऱ्याचा सर्व जीव प्राण एका मुलातच गुंतलेला असतो, इतर सर्व त्याला तुच्छ आणि उदासवाणं. कंजूष असो, प्रियकर प्रेयसी असो, एकुलता एक मुलगा असलेला म्हातारा असो, कलेलाच सर्वस्व मानणारा नट असो, नृत्यकार असो अथवा चित्रकार असो किंवा गवई असो, यातील प्रत्येकाची गोडी स्वतंत्रपणे एकाचीच असते. इतर सर्व त्याच्या दृष्टीने फिके किंवा उदासवाणे. ज्या एकाची ज्या एकावर स्वतंत्र आणि अभिजात गोडी असते, ती एक गोष्ट म्हणजे त्याच्या दृष्टीने ईश्वरच मानलं तर. एका ईश्वरापुढे त्याला सर्वच फिके वाटणार, त्यात मौज अशी की गोडीच्या वस्तू जरी भिन्न भिन्न असल्या तरी प्रत्येकात ईश्वर एकच आहे. आणि सर्वच वस्तूंची गोडी एकत्र करून एका ईश्वराकडे लागली तर आपापतःच ईश्वर सोडून सर्व काही फिकं किंवा उदासवाणं वाटू लागतं, हेच वैराग्य. विषयाची ओढ नसणे म्हणजे वैराग्य. हे का ते असा प्रश्न निर्माण झाला असता जो मनुष्य तेचा म्हणजे ईश्वराचा स्वीकार करतो, त्याला उत्कट गोडी फक्त ईश्वराची असते. विषय त्याला रसहीन वाटत असतात. त्याने कशाचाही त्याग केला नाही तरी तोच विरागी. सोहम हंसहा.